दुसरे इतिहास अध्याय 9। सलमोनाची कीर्ती शबाच्या राणीच्या कानावर गेली होती, तेव्हा त्याची कठीण परीक्षा घेण्यासाठी ती यरुश्लेमास आली। तिच्या बरोबर मोठा लवाजमा होता। मसाल्याचे पदार्थ, सोनेनाणे, मौल्यवान रत्ने या गोष्टी उंटावर लादून तिने सोबत आणल्या होत्या। सलमोनाची भेट घेऊन ती त्याच्याशी मनातल्या गोष्टी बोलली। तिला सलमोनाला बरेच प्रश्न विचारायचे होते। सलमोनाने तिच्या सर्व प्रश्नांची उत्तरे दिली। त्यास त्यातले काहीच अवघड वाटले नाही। त्याने उत्तर दिले नाही असा कोणताच प्रश्न उरला नाही। शबाच्या राणीने त्याच्या सुज्ञपणाचा प्रत्यय घेतला, त्याचा महाल पाहिला, त्याच्या मेजावरील अन्न पदार्थ तिने पाहिले, त्याच्या प्रमुख कारभाराची बैठक पाहिली, त्यांची कार्यपद्धती आणि त्यांचे पोशाख पाहिले। सलमोनाचे प्यालेबदार आणि त्यांचे पोशाख, परमेश्वराच्या मंदिरातील सलमोनाने केलेली होमार्पणे हे सर्व तिने पाहिले आणि या दर्शनाने ती थक्क झाली। मग ती राजा सलमोनाला म्हणाली, तुझ्या कामगिरीची आणि शहाणपणाची जी वर्णने मी माझ्या देशात ऐकली ती खरीच आहेत। इथे येऊन स्वतः अनुभव घेईपर्यंत मला या गोष्टींवर विश्वास बसत नव्हता। आता मी प्रत्यक्ष माझ्या डोळ्यांनी पाहिले आहे। खरे तर तुझ्या सुज्ञपणाची थोरवी निम्म्यानेही माझ्यापर्यंत पोहोचली नव्हती। तुझ्याबद्दल जे ऐकले त्यापेक्षाही तू महान आहेस। तुझे लोक व तुझ्या सेवेत सदैव तत्पर असलेले तुझे सेवक, तुझी माणसे आणि अधिकारी फार धन्य आहेत। तुझ्या सेवेत असतानाच त्यांना तुझ्या शहाणपणाचा लाभ होतो। तुझा देव परमेश्वर याची स्तुती असो। तो तुझ्यावर प्रसन्न आहे आणि आपल्या वतीने त्याने तुला राजा म्हणून सिंहासनावर बसवले आहे। परमेश्वराचे इस्रायलावर प्रेम आहे आणि इस्रायलावर त्याचा कायमचा वरद हस्त आहे। जे उचित आणि न्याय्य ते करण्यासाठी त्याने तुला राजा केले आहे। शबाच्या राणीने मग राजा सलमोन याला 120 किक्कार सोने, अनेक मसाल्यांचे पदार्थ आणि मौल्यवान रत्ने यांचा नजराणा दिला। तिने दिले तसे मसाल्यांचे पदार्थ व वस्तू सलमोनाला कधीच कोणाकडून मिळाले नव्हते। हिराम आणि सलमोन यांच्या सेवकांनी ओफिर येथून सोने आणले। रक्तचंदनाचे लाकूड आणि मौल्यवान रत्नेही त्यांनी आणली। परमेश्वराच्या मंदिराच्या आणि राजमहालाच्या पायऱ्या तसेच गायकांच्या वीणा व सतारी यासाठी सलमोनाने हे रक्तचंदन वापरले। रक्तचंदनाचा वापर करून बनवलेल्या इतक्या सुंदर वस्तू यापूर्वी यहुदात कधी कोणी पाहिल्या नव्हत्या। शबाच्या राणीला जे हवे ते राजा सलमोनाने देऊ केले। त्याने जे देऊ केले ते तिने आणलेल्या नजराण्यापेक्षा जास्तच होते। मग शबाची राणी आपल्या लव्याजम्यासहित आपल्या देशात परतली। सलमोनाला वर्षभरात जेवढे सोने मिळे त्याचे वजन 666 किक्कार एवढे असे। याखेरीज फिरस्ते, व्यापारी आणि विक्रेते खूप सोने आणत। अरबस्तानचे राजे आणि वेगवेगळ्या प्रदेशांचे सुभेदार सोने चांदी आणत ते वेगळेच। सोन्याचे पत्रे ठोकून 200 मोठ्या ढाली राजा सलमोनाने केल्या। अशा प्रत्येक ढालीला 600 शेकेल वजनाचा सोन्याचा पत्रा लागला। याखेरीज अशा घडीव सोन्याच्या 300 ढाली त्याने केल्या। त्यांना प्रत्येकी 300 शेकेल सोने लागले। या सोन्याच्या ढाली त्याने लबानोनाच्या अरण्य महालात ठेवल्या। राजा सलमोनाने हस्तिदंताचे मोठे सिंहासन बनवले व सिंहासनाच्या वरचा भाग मागे गोलाकार होता। ते शुद्ध सोन्याने मढवले। या सिंहासनाला 6 पायऱ्या होत्या। बैठकीच्या दोन्ही बाजूला हात टेकवता येतील अशी सिंहासनाला सोय होती आणि त्यास लागून प्रत्येकी 1 सिंहाचा पुतळा होता। 6 पायऱ्यांपैकी प्रत्येक पायरीच्या दोन्ही बाजूला एक एक असे एकंदर 12 सिंह होते। दुसऱ्या कोणत्याही राज्यात असे सिंहासन नव्हते। राजाची सर्व पेय पात्रे सोन्याची होती। लबानोनाच्या अरण्य महालातील सर्व घरगुती वापरायच्या वस्तू शुद्ध सोन्याने घडवलेल्या होत्या. शलमोनाच्या काळात चांदी फारशी मौल्यवान मानली जात नसे. राजाकडे समुद्रांवर गलबतांचा ताफा हिरामाच्या ताफ्यासोबत होता. 3 वर्षातून एकदा हा ताफा सोने चांदी व हस्तिदंत याप्रमाणे मोर व वानरे आणत. वैभव आणि ज्ञान या बाबतीत पृथ्वीच्या पाठीवरील कोणत्याही राजापेक्षा शलमोन महान झाला. त्याच्या सल्ला मसलतीचा लाभ घ्यायला सर्व ठिकाणचे राजे शलमोनाकडे येऊ लागले. परमेश्वरानेच शलमोनाला जो सुज्ञपणा दिला होता तो पाहण्यास ते येत असत. हे राजे दरवर्षी येताना शलमोनासाठी नजराने घेऊन येत असत. त्यामध्ये सोन्या रुपयाच्या वस्तू कपडे चिलखते मसाले घोडे आणि खेचरे यांचा समावेश असे. घोडे आणि रथ यांच्यासाठी शलमोनाकडे 4,000 बस्थाने होती. त्याच्या पदरी 12,000 स्वार होते. त्यांची सोय त्याने मुद्दाम वसवलेल्या नगरात आणि स्वतःला लागतील तेवढ्याची यरुश्लेमामध्ये केली होती. फरात नदीपासून पलिश्त्यांच्या देशापर्यंत आणि मिसरची सीमा येतपर्यंतच्या सर्व राजावर शलमोनाचा अधिकार होता. यरुश्लेमेचा राजा शलमोनाकडे चांदी ही दगडधोंडे असावे इतकी आणि गंधसरूची झाडे खोऱ्यातील उमराच्या झाडांनी इतकी विपुल होती. मिसर आणि इतर देशांमधून लोक शलमोनासाठी घोडे आणत. शलमोनाने सुरुवातीपासून शेवटपर्यंत ज्या सर्व गोष्टी केल्या त्या नाथान या संदेशाच्या इतिहासात तसेच अहिया शिलोनी याच्या संदेश लेखात आणि इद्दो या भविष्यवाद्याच्या इद्दोची दर्शने यामध्ये नोंदवलेल्या आहेत. नबाटाचा पुत्र यराबाम याविषयीही इद्दोने लिहिलेले आहे. शलमोनाने यरुश्लेमेत इस्रायलावर 40 वर्षे राज्य केले. मग तो आपल्या पूर्वजांना मिळाला. लोकांनी त्याचे दाविद नगरात दफन केले. शलमोनाचा पुत्र रहबाम हा पुढे शलमोनाच्या जागी राज्य करू लागला.